अथ श्री गजानन विजय ग्रंथस्य षष्ठोऽध्यायः। ॐ श्री गणेशाय नमः। हे परम मंगला श्री हरि, तुझी कृपा झालियावरी, अशुभ अवगे जाते दुरी, हा अनुभव संतांचा। त्या संत वाक्की भरवसा, मीठे ऊन श्रीनिवासा, मंगलाची धरून आशा, तुझ्या दारी पातलो। आता विन्मुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोष, आणि बट्टा वाक्यास लागेल की संताचा। म्हणून हे माधवा, अभिमान माझा धरावा, रोष कधी ना करावा, या अजन लेकरावर। बालकाचे हीनपण माते लागी दूषण, हे मनात आणून करणे असेल ते करी। असो बंकट लालागरी, राहिली समर्थांची स्वारी, तई अपूर्व एक घडली खरी, गोष्ट स्रोते ती एका। गावाच्या दक्षिणेस बंकट लालाच्या मण्यास, महाराज गेले एक दिवस कणसे मक्याची खावया। बहुत मंडळी बरोबरी कणसे खाया आली खरी, विहिरी पासी तयारी केली कणसे भाजण्याची। विहीर होती धनत्तर, पाणी जिला अपरंपार, गर्द छायेचे वृक्ष थोर, जवळ होते चिंचेचे। आगत्या पेटल्या एक सरा, आज मासे हो दहा बारा, तेणे डोंब झाला खरा, गगनो दरी धूमाचा। त्या योगे ऐसे झाले, आग्या मोहोळ लागलेले, चिंच वृक्षावरी भले, त्याच्या माशा उठल्या की। त्या माशा उठदा क्षणी, मंडळी गेली पळोनी, कणसे ठिकाणच्या ठिकाणी, मक्याची ती राहिली हो। त्या आग्या मोहळांच्या मक्षिका, पसरल्या अवघ्या मळ्यात देखा, गोंगड्याचा करून बुरखा, कोणी गेले पळून। प्राणापरी आवडती वस्तु नसे हो कोणती, अशा वेळी समर्थ मूर्ती आसनी होती निर्धास्त। ते नाही पळून गेले, आसनी आपल्या स्वस्थ बसले, विचार करू लागले निज चित्ती माशांचा। माशी तरी मीच झालो, मोहोळ तेही मीच बनलो, कणसे खाया मीच आलो, कणसे तेही रूपे माझी। ऐशा विचारे आनंदात, महाराज राहिले डोलत, अंगावरी असंख्यात माशा येऊन बैसल्या। वाटे पासोडी माशांची, समर्थ पांघरले साची, योग्यता ब्रह्मनिष्ठाची काय वर्णन करावी। माशा चावती वरचावरी, परी न तो परवा करी, त्याचे काटे शरीरी बोचले असती असंख्यात। याशी झाला एक प्रहर, भक्त झाले चिंतातुर, बंकट लालाचे अंतर दुखे व्याकुळ झाले हो। कोठून बुद्धी झाली मला येथे आणिले समर्थाला, कणसे मक्याची खावयाला मंडळींच्या समवेत। अशा समर्था लागून दुःख जाया मीच कारण, झालो हे का शिष्यपण माझे हाय रे दुर्दैव। बंकट लालाने तयारी पुढे येण्याची केली खरी, हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थाने। जीवानो जाणून बसा मोहोळी जाऊन, माझ्या बंकटा कारण तुम्ही कोणी न चावावे। जमलेल्या मंडळीत बंकट हाच निस्सीम भक्त, जो माझ्या प्रीत्यर्थ येत आहे धावूनिया। ऐसे म्हणता माशा गेल्या मोहळावरी जाऊन बैसल्या, बंकट लालाने पाहिल्या त्या आपल्या निज दृष्टी। महाराज त्या पाहोनी बोलते झाले हा सोनी, वा खूप केली समेजवानी आम्हा सी तू माशांची। अरे ते जीव विषारी बैसले माझ्या अंगावरी, माझ्या पासून झाले दुरी लड्डू भक्त येदवा। याचा करी विचार संकट आल्या कोणावर, कोणी न साय करणार एका ईश्वरा वाचूनी। जिलेबी पेढे बर्फी खाती माशात आल्या पळून जाती, ऐशी जयांची आहे कृती ते स्वार्थी भक्त निःसंशय। बंकट लाल मधुरोत्तर करिता झाला त्यावर, महाराज आणू का सोनार काटे माशांचे काढावया। महापापी मी गुरु राया तुम्हा लागी त्रास द्याया, आणविता झालो या ठाया माशा किती डसल्या तरी। गांधी अगणित अंगावर उठल्या तुमच्या साचार, याचा भाव या परिहार उपाय सांगा कोणता। बंकट लालाचे ऐकिले वचन महाराज बोलते झाले, अरे यात काही ना अधिक घडले डसणे स्वभाव माशांचा। मला त्याची मुळीच बाधा होणार नाही जाण कदा, त्या माशी रूप सच्चिदानंदा म्या जाणले म्हणून। माशी तरी तोच झाला तोच आहे माझा पुतळा, पाण्यानेच पाण्याला काय दुखविता येईल। हे एकता ब्रह्मज्ञान बंकट लाल धरी मौन, काटे काढण्या लागून बाहिले त्याने सोनारा। सोनार चिमटे घेऊन आले देहास शोधू लागले, कोठे आहेत काटे रुतले मक्षिकेचे पहावया। महाराज बदले तयांना काय या वंध्या मैथुना, करीत सा तुमच्या नयना काटे ते ना दिसतील। ते काढण्याचे मट्याची गती नाही मुळीच साची, साक्षची या गोष्टीची मीच चावितो तुम्हाला। ऐसे म्हणून कौतुक केले वायू लागी रोधून धरिले, तो काटे अवघेवरी आले रुतलेल्या सलातून। तो पाहता प्रकार लोक आनंदले फार, करुण आला अधिकार श्री गजानन स्वामींचा। पुढे कणसे वाजले अवघ्या नीती ग्रहण केली, अस्तवाने निघून आली मंडळी निज गृहाते। असो पुढे एक वेळा महाराज गेले अकोटाला, आपुल्या बनवस भेटण्याला श्री नरसिंहजी कारणे। हा कोतशा अल्लीचा शिष्य मराठा जातीचा, कंठमणी विठ्ठलाचा भक्तिबलाने झाला असे। त्या नरसिंहजीचे चरित्र मी भक्तिलीलामृतात वर्णिले आहे इत्यंभूत, आता ते सांगणे नको। हे अकोट नामे नगर शेगावाहून साचार, आहे 18 कोसांवर ईशान्येला परियेसी। मनोवेगाचा सजवून वारू निघते झाले सद्गुरु, जे पदनताचे कल्पतरू श्री गजानन महाराज। अकोटाच्या सान्निध्यासी एका निबिडतरशा अरण्यासी, नरसिंह राहे अहर्निशी एकांतवास सेवावया। हे निर्जन अवघे अरण्य महाभयंकर दारुण, निंब अश्वत्थरातांजन वृक्ष जेथे उदेले। लता त्या नाना जाती वृक्षा वेढून बैसल्या असती, तृण वाढले भूमीवरती सर्प वारुडी असंख्यात। ऐशा त्या अरण्यात नरसिंहजी जाऊन बसत, म्हणून आले अवचित समर्थ त्यासी भेटावया। सारखा भेटे सारख्यासी पाण्यास मिळे पाण्याशी, विजातीय द्रव्यासी समरसता होणे नसे। गजाननासी पाहिले तेणे चित्त आनंदले, स्वामी नरसिंहजीचे भले तो प्रेमान वर्णवे की। एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर, एक राम एक कुमार वासुदेव देवकीचा। एक मुनी वसिष्ठ एक पराशर ऋषि श्रेष्ठ, एक जान्हवीचा काठ एक तटगोदेचा। एक हिरा कोहिनूर एक कौस्तुभ साचार, एक वैनतेय एक कुमार सतीवानरी अंजनीचा। दोघे भेटले एकमेका दोघा आनंद सारखा, बैसते झाले आसनी एका हित गुजते करावया। अनुभवते आपापले एकमेका कथिते झाले, नरसिंगा तू उत्तम केले प्रपंचात राहिलास। मी त्याग केला तयाचा स्वीकार करुण योगाचा, या सच्चिदानंद तत्वाचा करिता झालो विचार। या योगाच्या क्रियेत गोष्टी होती अघटित, ज्याचा मुडीन लागे अंत या सामान्य लोकांना। त्या गोष्टी लपवावया पिसा बनलो जगा ठाया, उपाधीचे नासावया वेड बळे सपांगरलो। तत्व जाणण्या कारण मार्ग कथिले आहेत तीन, कर्म भक्ती योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रात। फल या तिन्ही मार्गाचे एकचे आहे अखेरीचे, परी बाह्य स्वरूप त्याचे भिन्न भिन्न असे की। योगी योग क्रियेचा जरी अभिमान वाणी साचा, तरी तयासी तत्वाचा खरा बोध न होईल. योग क्रिया करून अलिप्त राहावे तयापासून, कमलपत्रा समान तरीच तत्व कळू नये. याच परी प्रपंचाची स्थिती नरसिंह आहे साची, आसक्ती कन्या पुत्रांची मुळीच राहता कामा नये. गार पाण्यात राहते परीन पाणी शिरू देते, तैसेच वागती साचे या प्रपंचा माझारे. या परीत्वा रहावे अपेक्षा रहित असावे, चित्तातून न ढळू द्यावे सच्चिदानंद ईशाला. म्हणजे काहीच अशक्य नाही तू मी आणि शेषशाही, एक रूप आहो पाही जग जनार्दन भिन्न नसे. नरसिंह म्हणती बंधुराया आलासमसी भेटावय, ही तुझी केवडी दया उपमायाला देण्या नसे. प्रपंच मुळी अशाश्वत त्याची काय किंमत, दुपारच्या सावली प्रत कोण सांग खरे मानी. तू कथिले जया परी तैसा वागेन भुवरी, मी जाणवर चावरी अशीच भेटी द्यावी. देह प्रारब्ध जयाचे असेल ज्या जातीचे, तेच आहे भावयाचे लोकाचारी निसंशय. तुम्हा आम्हा कारणे जे का धाडिले ईशाने, तेच आहे आपणा करणे निरालसपणे भूमीवरी. आता विनंती इतुकीच खरी व्यावहारिक भेटवरच्यावरी, देत जावी साजिरी मी धाकटा बंधू तुझा. नंदी ग्रामा राहिला भरत रघुपतीची वाट पाहात, तैसाच मी या अकोटात राहून पाहतो वाट तुझी. तुला येथे यावया अशक्य काही नाही सदया, अवघ्या आहेत योग क्रिया अवगत तुला पहिल्यापासून. पद न लाविता पाण्या प्रत योगी भरधाव ऋणी पळत, क्षणा माझे फिरू नयेत शोधून अवघ्या त्रिभुवन. ऐसे हितगुज उभयतांचे रात्रभरी झाले साचे, भरते आले प्रेमाचे दोघांची आसंगमी. खरे खरे जे का संत तेथे हेच घडून येत, दांभिकांची होतात भांडणे पाहून एकमेका. दांभिक म्हणू नये गुरु ते अवघे पोट भरू, पुरा माझी पुटके तारू तारण्यासे समर्थ नसे. दांभिकांचा बोल बाल जरी होतो जगी भला, तरी त्यागणे आहे त्याला निवडून या श्रोते हो. संतत्व नाही मठात, संतत्व नाही विद्वत्तेत, संतत्व नाही कवित्वात, तेथे स्वानुभव पाहिजे. दांभिक मुलाम्याचे सोने त्याला सांगा काय घेणे, गृहिणी म्हणून ठेवणे काय कसबीण सदनात. ही संत जोडी साक्षात्कारी दांभिकतेची साच वैरी, नांदे ज्याच्या सदैव घरी सन्निती सदाचार. नरसिंगीस भेटण्या जाण काननी आले गजानन, ऐसे कळले वर्तमान गुराखी द्वारे अकोटाला. ते कळता आनंदले लोक धावू लागले नारळ घेऊन निघाले पाहया द्वय संतांसी एकमेका ऐसे म्हणती चला चला रे सत्वर गती गोदा आणि भागीरथी संगम पावली काननाथ त्या बेट रूप प्रयागासी जाऊ आपण स्नानासी या महोदय पर्वणीसी साधून घेऊ चला हो तो इकडे काय झाले गजानन आदेश निघून गेले नरसिंगासी कुसून भले भेट ना झाले पौरासी पुढे एकदा गजानन करीत असता भ्रमण दर्यापुराच्या सन्निध जाण येते जाहले शिष्यांसह दर्यापुराच्या शेजारी शिवर गाव निर्धारी असे चंद्रभागेच्या तिरी ब्रजभूषणावास जेथे श्रोते ही चंद्रभागा पंढरीची नाही मघा ही लहानशी एक गंगा पयोष्णीला मिळणारी या शिवर गावात ब्रजभूषण नामी पंडित चार भाषा अवगत होत्या श्रोते जयाला कीर्तिजाच्या विद्वत्तेची वऱ्हाडी पसरली साची याला भक्ती भास्कराची आत्यंतिक असे हो प्रत्ययी चंद्रभागेवर स्नान करी साचार उदयासयिता दिनकर अर्ध्यासी देतसे पंच पंच उष्यकाला व्रजभूषण उठे भला सारुन प्रातर्विधीला अरुणोदयी स्नान करी तेही शीतोदकानी ऐसा कर्मठ परिज्ञानी मान मान्यता विद्वज्जनी ज्याची होती विशेष त्या शिवर गावाला योगीराज फिरत आला वाटे तपाचे द्यावयाला फल त्या व्रजभूषणासी चंद्रभागेच्या वाळवंटी हा बैसला ज्ञान जेठी समोर नदीची या काठी आले व्रजभूषण स्थानाला ती प्रभातीची वेळा पाही प्रकाशिल्या दिशा दाही कुक्कुटाचा आवाज येई वरचेवरी एकावया चातक भारद्वाज पाखरे जाऊ लागले अत्यादरे भास्करासी सामोरे पूर्व दिशा लक्षून भास्कराचा उदय होता तमनिमाला हा हा म्हणता जैसा सभेस पंडित येता मूर्ख जाती उठोनी ऐशा त्या सुप्रभाती वाळवंती गुरुमूर्ती बैसली होती निश्चिती ब्रह्मानंदी डोलत सवे शिष्य अपार बसले होते मंडलाकार ते शिष्य नवते किरणे थोर त्या गजानन भास्कराची तै व्रजभूषण तत्वता झाला सूर्यासी अर्ध देता तो हा पुढे ज्ञान सविता त्याने पाहिला प्रत्यक्ष सूर्याप्रमाणे सतेज कांती अजान बाहू निश्चिती दृष्टी ना सागराच्या वरती स्थिर जयाची झाली असे ऐसा पुरुष पाहता क्षणी व्रजभूषण हर्षला मनी संध्या सामान घेऊनी आला धावून जवळ त्यांच्या अर्ध दिले पायावरी गजाननाच्या सत्वरी प्रदक्षिणा ही अखेरी त्याने घातली तयाला मित्राय नमः, सूर्याय नमः, भानवे नमः, खगाय नमः, ऐशी नावे घेऊ नपः, घातले द्वादश नमस्कार। शेवटे आरती ओवाळिली, गजाननासी आदरे भली, न्यूनता ती नाही पडली, कशाची ही चाठाया। प्रार्थना पूर्वक नमस्कार, साष्टांग केला अखेरे, मुखाने ते स्तवन थोर, महाराजांचे चालले। माझ्या तपाचरणाचे फळ आजी मिळाले साचे, दर्शन दिव्य पायांचे आज झालो धन्य मी। नभोदरीच्या भास्करणाला देत होतो अर्घ्य भला, तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञाननिधी योगेश्वर। हे पूर्ण ब्रह्म जग चालक ज्ञान राशी, ऐसे युगायुगी किती अवतार घेसी, झाल्यास दर्शने तुझे भय रोग चिंता, नासे गजानन गुरो मज पाव आता। ऐसे प्रार्थना करून संपविले त्याने स्तवन, योगेश्वरे या आलिंगन दृढ दिधले त्या दोन्ही करे। माय जैसी लेकराला प्रेमी धरी पोटाला, तेवी व्रजभूषणाला धरिते झाले महाराज। मस्तकावरी ठेविला कर आशीर्वाद दिला थोर, सर्वदा तुझा जय जयकार होईल बाळा व्रजभूषण। कर्म मार्ग सोडू नको, विधी नरार्थक मानू नको, मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही। आचरून कर्मफल टाकिता भेटतो घन नीळ, त्याच्या अंगीन लागे मळ या कर्माचा केव्हाही। तू आता आपुल्या सदनी माझे बोल ठेवी मनी, प्रत्येकी माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन। ऐसे म्हणून प्रसाद दिला श्रीफलाचा श्रोते भला, त्या व्रजभूषण पंडिताला महाराज आले शेगावी। ह्या शेगावाचे होते नाव पूर्वकाली शिवगाव, अपभ्रंश लाभला ठाव शेगाव या शब्दाला। तेच हल्ली प्रचलित आहे बुध वर्णात, 17 पाटील होते सत्य या एकाच ग्रामाला। महाराज शेगावासी आले परीन स्थिर राहिले, हमेशा ते भटकत फिरले मनास येईल त्या स्थला। आकोट आकोले मलकापूर नावे सांगावी कुठवर, चांदण्याची न होणार मोजदाद कोणाही। ज्येष्ठ आषाढ महिना गेला पुढे श्रावण मास आला, उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या डावळात। हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार, पाटील मंडळी थोर थोर होती या भक्त देवाची। पेंडी लागी जैसा आळा तेवी पाटील गावाला, जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकांचा कल होई। चाले उत्सव महिनाभर अभिषेक पोथी कीर्तन गजर, अन्नदानाशी येई पूर अवघे लोक तृप्त होती। या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी, जो गावचा कारभारी होता उदार मनाचा। श्रोते हे पाटील पण आहे वाघाचे पांघरुण तेजो घेई चाला जन भिऊ लागती सहजची गाव करी ते रावण करी ऐशी मराठी भीतरी म्हण एक आहे साजरी ती यथा तथ्य असे त्या मारुती मंदिरासे आले गजानन पुण्यराशे श्रावणाचा आरंभासी उत्सव श्रीचा पहावया बोलले बंकटलालासी मी आता या मंदिरासे राही न जाण अहर्निशी त्याचा शोक करू नको गोसावी संन्यासी फकीर यांना कायमचे राहण्या घर योग्य नाही साचार तुम्हा प्रापंचिकाचे मी परमहंस संन्यासी आता राहतो मंदिरासी तू बोलाविषी ज्या दिवशी तेवढ्या पुरता येईन तेथ हे अंतरीचे गुह्य तुला कथन केले बंकटलाला स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले गोसावी मच्छिंद्र जालंधर हे हि राहिले निरंतर प्रापंचिकाचे वगळून घर कानाना माझे वृक्षातडी छत्रपती राजा शिवाजी जोरण बहादूर वीर गाजी जाने हिंदूंची रक्षिली बाजी दंडून दुष्ट यवनांना त्या शिवाजीचे प्रेम फार होते रामदासावर परी सज्जन गडावर स्वामी होते वस्तीला याचा विचार करावा हट्टमुडीना धरावा माझ्या म्हणण्यास मान द्यावा यात कल्याण तुझे असे निरुपाय होऊन खेर देता झाला रुकार तो बंकटलाल सावकार गजाननाचे म्हणण्याला मंदिरी स्वामी समर्थ येता हर्ष झाला समस्ता भास्कर पाटील शुश्रुते करिता जवळ राही निरंतर हा दास गुणो विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ मुमुक्षुला दावो पथ संत चरण सेवेचा शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य षष्ठोऽध्यायः ओ